शेजाऱ्याच्या घरी पाहुणी गावाकडची आली, शेजाऱ्याच्या घरी पाहुणी गावाकडची आली, अहो लग्न रजिस्टर करण्याची मद संधी मिळाली, अहो लग्न रजिस्टर करण्याची मद संधी मिळाली। पानलई छान पोरती राहणारी खेड्यावरची, गोळी भाबडी छैल छबीली चंचल पहिल्या नंबरची, तिची न माझी बोळख पटली पहिल्या दिवशी चाळीत, दुसऱ्या दिवशी लगेच येऊन बसली आमच्या खोलीत, नजर तिच्या नजरेला भिडता तोल माझाही सुटला, अखेर डोळ्या डोळ्यांनी हा प्रेमाचा सौदा पटला, पदरा मध्ये चेहरा लपवून खुदकन हसली गाली, खुदकन हसली गाली, अहो लग्न रजिस्टर करण्याची मद संधी मिळाली। मातली प्रेम कथा मी सांगितली त्या वेडीला, लाडक माझे बोल ऐकुनी क्षणात आली गोडीला, घडी घडी ती लाजत होती धाकत येला मामाचा, तरी सर्वांचा डोळा चुकवून खेळ खेळली प्रेमाचा, एक दुजाना भेटत होतो ठाऊक नव्हते कोणाला, कुणी तरी ही गोष्ट कळविली गावी तिच्या आई बापाला, तुमच्या मुलीला इथं भेटला मुंबईचा मवाली, मुंबईचा मवाली, अहो लग्न रजिस्टर करण्याची मद संधी मिळाली। बाप तिचा पाटील गावता आला मुंबई शहरात, अरडा ओरड करू लागला उभा राहून दारात, म्हणे मला दाखवा कोण तो प्रियकर माझ्या पुरीचा, आज तयावर दावा करतो मी अबरू नुकसानीचा, घरामधून बाहेर आली पोर म्हणाली बापाला, मी तो होऊन तयार झाली यांच्या संगी लग्नाला, भाग्यवान मी शुभ मंगल हे झाले औंदाच्या साली, झाले औंदाच्या साली, अहो लग्न रजिस्टर करण्याची मद संधी मिळाली, अहो लग्न रजिस्टर करण्याची मद संधी मिळाली।